श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय सातवा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचन्द्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। स्मरणपूर्वक आणुचित्ती देवळाच्या जीर्णोद्धारार्थी कैसी रीती बाबांस परोपकारार्थ कैसे श्रमत कैसे निज भक्ता सांभाळीत कैसा निजांगे देह झिजवीत दुःखे ही शोषित भक्त समाधि समवेत खंड योग धोती पोती इत्यादि प्रयोग कदा कर पद शिर वियोग कदा संयोग पूर्ववत हिंदू म्हणता दिसत यवन यवन म्हणता हिंदू सुलक्षण ऐसा हा अवतार विलक्षण कोण विचक्षण वर्णील जात हिंदू की मुसलमान थांगन लागला अनुप्रमाण उभय वर्गान सम समान जयांचे वर्तन सर्वदा राम कीर्तना तेची रात्री संदल मिरवणा अनुज्ञाय नाही देत जमवुनी जमतील तितुके यवन समारंभे संदल मिरवण उभय उत्सव सम समान घेत करवून आनंदे येता राम नवमीचा दिवस कुस्त्या लावण्याची हौस घोडे तोडे पगड्या बक्षीस अति उल्हास द्यावया सण गोकुळ अष्टमी आला करवुनी घेती गोपाळ काला तैसी तई एकदा आला मोहरमचा सण आले मशिदीस काही यवन म्हणती एक ताजा बनवून करू मिरवण ग्रामात आज्ञे सरसा ताजा झाला चार दिवस ठेवूही दिधला पाचवे दिवशी खाली काढिला नाही मनाला सुख दुःख अविंध म्हणता विंदित कान हिंदू म्हणता सुनता प्रमाण ऐसा ना हिंदू ना यवन अवतार शिदीत सदा निवास यवन म्हणावे तरी हुताश अहर्निश मशिदीत मशिदीत जात्याचे दळण मशिदीत घंटा शंखवादन मशिदीत अग्निसंतर्पण मुसलमान कैसे हे मशिदीत सदैव भजन मशिदीत अन्न संतर्पण मशिदीत अर्घ्य पाद्य पूजन मुसलमान कैसे हे म्हणावी जरी म्लेंच्छ जाती ब्राह्मणोत्तम पूजन करीती अग्निहोत्री लोटांगणी येती त्यागो निस्थिती सोवळ्याची ऐसे जन विस्मित चित्ती आहू येती जे जे प्रचिती तेही तैसेची आपण वर्तती मूग गिळीती दर्शने तरी जो सर्वदा हरीसी शरण त्या काय म्हणावे हिंदू वायवन असो शूद्र अतिशूद्र याती विहीन जाती न प्रमाण अणुमात्र नाही जयासी देहाभिमान असो हिंदू वा मुसलमान सकल वर्णा समसमान तयान भिन्न पण जातीचे फकीर पंक्तीसी मांस भोजन अथवा यदृच्छा मत्स्य सेवन तेथे चितोंड घालिता श्वान विटे न मन जयाचे चालू वर्षाचा धान्याचा साठा कृषीवल करीतो बांधोनी मोठा की पुढील साली आली या तोटा वेळी पुरवठा होईल तैसे संग्रही सभाचे पोते दळाया मशिदीत असे जाते पाखडावया सूपही होते न्यून नभते संसारास सभा मंडपी शोभायमान सुंदर खासे तुलसी वृंदावन तेथेची एकला कडी स्यंदन अति सुलक्षण कांतीव होते काही पुण्य गाठी तेणे या सत्वस्तूची झाली भेटी ऐशी दृढ साठवा हृदय संपुटी पडेना तुटी आमरणांत काही पूर्वार्जित सौभाग्यता तेणे हे पाय आले हाता मनासी लाभली शांतता निश्चिंतता ही प्रपंची पुढे कितीही सुख संपन्न झालो तरी ते सुख नये परतो न जे श्री साई समर्थ समागम जन्य भोगिता धन्य झालो मी स्वानंदी कचित घन साई काय वानो त्याची नवलाई जो जो रतला तयाच्या पायी तो थाईच बैस विला अजिन दंड धारी तापसी हरिद्वारादि तीर्थवासी तडी तापडी संन्यासी त्यागी उदासी बहुयेती बोले चाले हसे उदंड जिव्हे सहल्ला मालिक अखंड नावडे वाद किंवा वित दंड सर्वदा तापसवृत्ति शमीदांत वाचा श्रवे पूर्ण वेदांत कोणाही न लागला अंत अखेर पर्यंत बाबांचा राव असो वारंक समसाम्य सकळा निष्टंक लक्ष्मी पुत्र वा भिकारी खंक उभयांसी एकची मा पटे ते कोणाचे बरे वाईट कर्म जाणतसे जीवा आतुले मर्म सांगुनी देत खूण वर्म आश्चर्य परम भक्तांना जाणपणाचे ते साठवण नेणतपणाचे पांघरुण मान संपादन जयासी शीण एवं लक्षण श्री साई काया जरी मानवाची करणी अपूर्व देवाची शिर्डीत प्रत्यक्ष देवतोहाची भाविती हेची जनसारे काय बाबांचे चमत्कार किती म्हणून मी वर्णू पामर देवादेवळाचे ही जीर्णोद्धार बाबांनी अपार करविले शिर्डीस तात्या पाटीला हाते शनी गणपती शंकर पार्वती ग्राम यांची ही सुस्थिती लाविली लोकांपासूनी दक्षिणा मिशे घेत असत बाबाजे पैसे काही धर्मार्थ वाटीत जैसे काही तैसे चिते देत कोणाशी रोज रुपये तीस कोणाशी ऐसे मन मानेल तयास वाटित उल्हास वृत्तीने हा तो सर्व धर्माचा पैसा घेणारास ही पूर्ण भरवसा विनियोग ही व्हावा तैसा हीच मनीषा बाबांची असो कित्येक दर्शन कित्येक झाले दुष्टांचे सुष्ट कित्येकांचे गेले कुष्ट पावले अभीष्ट किती एक नघालिता अंजन पाला रस किती कंध झाले डोळस आले पाय किती कपंगुस केवळ पायास महिमातयांचा अनिवार कोणा न लागे तयांचा पार यात्रा येऊ लागली अपार अपरंपार चौबाजू दुनी निकट ते चिस्थानी मलमूत्रा ते विसर्जुनी कधी पारो सफेद पागोटे खासे स्वच्छ धोतर लावीत कासे अंगात सदरा की पैरणसे पेहरावाई सा आरंभी गावी वैद्य की करीत पाहुनी पाहुनी दवा देत दर्शन मिले शिरडी तो भक्त बिचारे भाविक भोळे बाबांची दाखविते झाले डोळे बिबेठे चुनी करविले गोळे सत्वर ते वेळे बाबांनी कोणी घालील सुरम्याच्या काड्या कोणी गाईच्या दुधाच्या घड्या कोणी शीतळ कापुराच्या वड्या देईल पुड्या अंजनाच्या बाबांचा तो उपायची वेगळा स्वहस्ते उचलीला एक एक गोळा चिणूनी भरला एक एक डोळा फणकावा टोळा वेष्टीला उदयी कडोळ्यांची पट्टी सोडिली वरी पाण्याची धार धरिली सूज होती ती सर्व निवळली बुबुळे जाहली निर्मळ डोळ्यासारखा नाजूक भाग नाही बिब्याची झाली आग बिब्याने दवडिला नेत्र रोग ऐसे अनेक अनुभव धोती पोती तया अवगत नकळत एकांत स्थळी जात स्नान करिता आतडी ओकित धुनी टाकीत वाळावया मशिदी हुनी जितु का आड तितुकेची पुढे वडाचे झाड तयाही पलीकडे एक आड दो दिवस आड जात ते भर दुपारी प्रखरून कोणी न तेथे ऐसे पाहून स्वये आडातून पाणी काढून मुख मार्जन करीत असोईशिया एका प्रसंगी बैसले असता स्नाना लागी आतडी काढून लाग वेगी धूते जागी लागले अजा मारिता तिची आतडी बाई अभ्यंतर करुनी उघडी धुनी घाली ती घडी वर घडी निर्मळ चोखडी करितात तैसीचा आपुली आतडी काढुनी आतून बाहेर स्वच्छ धुनी पसरली जांबाचे झाडावरुनी आश्चर्यजनी बहु केले जाही ही स्थिती डोळा देखिली त्यातील काही हयात मंडळी आहेत अजुनी शिर्डी तवरली म्हणती वल्ली तो अपूर्व कधी लावीत खंड योग करीत हस्त पादा ऐसे मशिदीत जागो जाग अवयव अलगते पडत देह ऐसा खंड विखंड देखावा तो भयंकर प्रचंड पाहू धावत लोक उदंड बाबा अखंड त्या दिसती पाहुनी एकदा ऐसा प्रकार पाहणारा घाबरला हार कोणा दुष्टे बाबांस ठार केले अत्याचार हा मशिदीत ठिकठिकाणी अवयव दिसती चारही कोणी रात्र माध्यान्न जवळी न कोणी चिंता मनी उद्भवली जावे कोणासी सांगावया पाहता मना विस्मित अदृश्य पूर्वील सर्व प्रकार बाबा कुशल स्थानी स्थिर हे स्वप्न नाही ना ऐसा विचार येऊनी पाहणार साश्चर्य हे योग हे धोती पोती बाळपणा पासूनी आचरती कोणान कळे ती अगम्य गती योग स्थिती तयांची दिडकी सनाही कोणाच्या शिवले गुणाने प्रख्याती ते पावले गरीब दुबळ्यांस आरोग्य दिधले हकीम गजले ते प्रांती हकीम हा तो केवळ परार्था अति उदास तो निज स्वार्था साधावया परकीयार्था असह्या नर्था साहतसे ये अर्थीची अभिनव कथा निवेदितो मी श्रोतियां करिता विदित होईल बाबांची व्यापकता तैशीच दयार्द्रता तयांची सन एकोणीस शेदा साली समय धन तेरस दिवाळी बाबा सहज धुनी जवळी बैसले जाळी तलाकडे प्रखर तेवली होती धुनी निज हस्त त्यात चिखुप सुनी बाबा बैसले निश्चिंत मनी हात भाजुनी निघाला माधव नामे तयांचा सेवक लक्ष गेले तयाचे साहजिक देश पांडे ही होते नजीक तेही तात्कालिक धावले जाऊनी मागे मारुनी बैसका कंबरेसी घट्ट घातला विळखा बाबांसी मागे ओढोनी देखा पुसती विलोका मग काय हा हा देवा हे काय केले म्हणता बाबा ध्यानावर आले एक पोर रेखाकेचे म्हणती निसटले भट्टीत पडले एकाकी ऐकुनी निजपतीच्या हाके लोहाराची रांडरे धाके मारुनी आपुल्या पोरासी खाके भाता फुंके भट्टीचा फुंकता फुंकता लक्ष चुकली खाकेसी पोरे ती विसरली पोरती अच्छा पळते थोनी निसटली पडताची उचलली मी शामा काढावया अभिमान नहीं केला परमानंदानी पट्या सोडूनी पहावे आज उद्या करूनी वैद्य आपुला अल्ला म्हणूनी हस्त नदी धला पहावया लागुनी खेद ही नमनी तयाचा परमानंदांचा आणलेला दवा तयान लागली शिर्डीची हवा परिसाई दर्शन सुहावा तया घडावा योग हा भागोजीचीच नित्य सेवा भागोजीनेच हात चोळावा देणे काळे हात ही बरवा होनी सर्वा सुख झाले ऐसा जरी हात बरा झाला नकळे बाबांसी येई काय दुखळा ती प्रात काळची येता वेळा पट्ट्यांचा सोहळा प्रतिदिनी नसता हातास काही ही वेदना नित्य निष्कारण तयाची जोपासना घृतमर्दन निष्पीडन जोपासना आमरणांत चालविली ही उपासना भागोजीची साई सिद्धान आवश्यकता जीची भागोजी सघडविती नित्य नेमाची भक्त काजाची आवडी पूर्वजन्मीचे महादोष भागोजी पावला कुष्ट क्लेश परितयाचे भाग्य विशेष साई सहवास लाधला लेंडीवरी निघता फेरी भागोजी बाबांचा छत्रधारी रक्तपिती भरली शरीरी परिसेवे करी प्रथम तो धुनी पासले स्तंभापाशी बाबा जेव्हा प्रात समयासी प्रत्यही बैसत निजारामासी हजर सेवेसी तै भाग्या हाता पायांच्या पट्ट्या सोडणे त्या त्या ठाईचे स्नायू मसळणे मसळल्या ठाई तूप चोळणे सेवा करणे भाग्याने पूर्वजन्मीचा महापापिष्ट सर्वांगी भरले रक्तकुष्ट भागोजी शिंदा महाव्याधिष्ट परी भक्त वरिष्ठ बाबांचा रक्तपितीने झडली बोटे दुर्गंधीने सर्वांग ओखटे ऐसे जयाचे दुर्भाग्य मोठे भाग्य चोखटे सेवा सुखे किती म्हणूनी श्रोतयाला वर्णू बाबांच्या गाधलीला एकदा गावी ग्रंथी ज्वर आला चमत्कार झाला तो परिसा दादा साहेब खा पर्ण्यांचा मुलगा मातेच्या सहभोगी आधीची तो मुलगा लहान तापाला हणफणून मातेचे हृदय आले फुलून थांबे ना शिरशिरी ग्रंथी ज्वराची भीती ही भारी निवेदन करी घडले ते बाबा म्हणती मृदु वचन आभाळ आले आहे जाण पडेल पाऊस पीक पिकोन आभाळ वितळून जाईल भिता किमर्थ ऐसे वधून कपनी कंबरे पर्यंत उचलून दावीते झाले सकळा लागून ग्रंथी टवटवून उठलेल्या कुक्कुटीच्या अंड्यांएवढे चार ग्रंथी सोहीकडे म्हणती पहा हे भोगणे पडे तुमचे साकडे मज लागी हे दिव्य आणि अलौकिक कर्म पाहोनी विस्मित लोक भक्तान लागी दुःखे ही कैक भोगिती अनेक संत कैशी मेणा होनी मऊ चित्त सबाई जैसे नवनीत लाभे वीण भक्तांसी प्रीत भक्तची गणगोत जयाचे एकदा सावरतला प्रकार नाना साहेब चांदोरकर निघाले सोडूनी नंदुरबार पंढरपुरासी जावया नाना परम भाग्यशाली साईची अनन्य सेवा फळली भूवैकुंठ प्राप्ती घडली मामलत मिळाली तेथील येताची हुकूम नंदुरबारी जाणे होते अति सत्वरी तातडीने केली तयारी हे तू अंतरी दर्शनाचा सह कुटुंब सह परिवार शिर्डी चमत्कार घडला साचार तो परिसा बाबा होते मशिदीत माळसापती समवेत आपा शिंदे काशीराम भक्त वार्ता करीत बसलेले इतक्यात बाबा म्हणती अवघे मिळूनी करूया भजन चौघे उघडले पंढरीचे दरवाजे भजन मौजेने चालवू साई पूर्ण त्रिकाल ज्ञाता कळूनी चुकली तयाही वार्ता नाना शिवेच्या ओढ्यासी असता भजनोल्लासता बाबांसी पंढरपूरला जायाचे जायाचे तिथे समजला रायाचे तिथे समजला रायाचे रायाचे घरते पंढरपूरला जायचे जायचे तिथे समजला रायाचे तिथे समजला रायाचे रायाचे घर ते माझ्या रायाचे हो घर ते माझ्या रायाचे घर ते माझ्या रायाचे हो घर ते माझ्या रायाचे विठ्ठल विठ्ठल जय हरी
विठ्ठल विठ्ठल जय हरी
विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई
विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
स्वये बाबा भजन म्हणती भक्त बसलेले अनुवाद करीती पंढरीचे प्रेमा तरंगती इतक्यात येती ना नाही सहकुटुंब पायी लागत म्हणती आता आम्हा समवेत महाराजांनी पंढरपुरात निवांत निश्चिंत बैसावे तोही विनंती नकोची होती आधीची बाबांची उल्हास वृत्ती पंढरी गमन भजन स्थिती जन निवेदिती तयांसी नाना मनी अति विस्मिता लीला पाहुनी आश्चर्यचकित तया पायी डोई ठेवित सद्गदित प्रसाद मस्तकी वंदून चांदोरकर पंढरपुराला होऊन निरोप घेऊन निघाले ऐशा गोष्टी सांगू जाता होईल ग्रंथ विस्तारता म्हणून आता पर दुःख निवृत्तीता विषय आठोपता घेऊ संपवू हा अध्याय आता अंत नाही बाबांचे चरिता पुढील अध्याय अवांतर कथा वदेन स्वहिता लागी मी ही मी पणाची अहम वृत्ती जिरवू जाता जिरेना चित्ती हा मी कोण न कळे निश्चिती साईची वदतील निज कथा वदतील नरजन्माची महती कथितील निज भैक्ष वृत्ती बायजाबाईची ती भक्ती भोजन स्थिती ही आपुली सवे घेऊनी म्हाळसापती तैसे चिकोटे तात्या गणपती बाबा निजत मशिदी प्रति कैसी ये रीती ते परिसा पंत हे माड साईसी शरण म्हणवी भक्त पायीची महाण तयासी साईची आज्ञा प्रमाण झाले निरूपण येथवरी स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते विविध कथा निरूपणम नाम सप्तमोध्यायः संपूर्णः श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभम भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की।